बहरून गेलेलं सारं रान, मनसोक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांना पाहून हरपून जातं देहभान, मी माझ्यातच रमून जाताना या निसर्गाच्या सौंदर्यात तुझंच रूप पाहतोय. आठवणींच्या आशेत मन माझं आपसुकच असतंय, मन माझं आपसुकच असतंय, मन माझं आपसुकच असतंय.
तुझ्या प्रेमाची लागली आस ग, या हृदयी माझ्या तुझाच ध्यास ग, तुझ्या येण्याने जिंदगी खास ग, आतुरले मन ओढ नय नास ग, मनी उल्हास ग, आहे विश्वास ग, येईल अर्थ माझ्या तुझ्या जीवनात ग, तुझ्या प्रेमाची लागली आस ग. मन माझे बहरून गेला, हित गुजते कसले कडेन, तो खूप सुखावून गेला, तो एकच ठरवून गेला, नाही आभास तू नेने सरास ग, तू जिंदगीच माझी तू माझा श्वास ग, तुझ्या प्रेमाची लागली आस ग.
अंगाला अलगच स्पर्शून जाणारा वारा बागेला देतो अधिक बहर, अंतरंग सुखावून जाते जैसे प्रेम सागराची लहर. असंच असतं जीवन, एक बाग बहरलेली आणि त्या बागेत कोमल कडी उमललेली, कोमल कडी उमललेली.